दर्शन रावल सिंगर तो कमाल के हैं, हमारे पास आरजे बनकर भी थे बहुत सारे दिनों तक।
Red FM, MH935,
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर आज आपण सेलिब्रेट करतोय ते म्हणजे भाऊबीज, आणि त्याचबरोबर आजचा दिवसही स्पेशल आहे। अजून एक रीझन आहे आजच्या दिवसामागे, ते सांगेन थोड्या वेळानंतर। सध्या तुम्हाला विचारलं होतं मी की आपल्या आसपास आपले जे बहीण भाऊ असतात शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी नांदेड शहरातून बाहेर जाऊन राहत आहेत, किंवा काही जण त्यांचं शहर सोडून आपल्या नांदेडमध्ये येऊन राहत आहेत, मग असं जर का लाँग डिस्टन्स भाऊ बहिणीचं रिलेशनशिप असेल तर मग ते तुम्ही कसं साजरं करताय, किंवा आज भाऊबीजेला तुम्ही कशा प्रकारे त्यांना विशेष सेंड कराल डिजिटली, काय म्हणतायत नांदेडकर?
हाय, मी तीर्थेश बोलतोय।
काय म्हणतोय आजच्या दिवसाच्या शुभेच्छा तुला, प्रचंड मोठ्या शुभेच्छा।
तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। ऍक्च्युली भाऊबीज म्हणजे बहीण भावाच्या नात्यातला खूप मोठा उत्सव असतो, आणि जसं तुम्ही विचारलं होतं की आज भाऊबीजेच्या याच्यात माझी बहीण ऍक्च्युली नांदेडपासून दूर राहते, तर इंटरनेटचा आम्हाला फायदा असा होतो की इंटरनेटमध्ये आता व्हिडिओ कॉल्सच्या याच्यात ना, व्हिडिओ कॉल्स थ्रू आम्ही बघू शकतो। आधी फक्त फोनवर बोलता यायचं की फोनवर कसं चाललंय काय चाललंय, आणि विशेष तशाच द्यायच्या होत्या, पण यावेळेस शुभेच्छा ज्या आहेत तर व्हिडिओ कॉल थ्रू झाला, व्हिडिओ कॉल थ्रू तिला बघता आलं आणि मला छान वाटलं, अशा प्रकारे मी तिला शुभेच्छा दिल्या।
फराळ सुद्धा तू तिला व्हिडिओ कॉल मध्ये,
ऍक्च्युअली तिने मला व्हिडिओ कॉलवर ताट वगैरे दाखवलं, औक्षणाचं ताट वगैरे दाखवलं, मग मी तिला गिफ्ट सुद्धा व्हिडिओ कॉलवर दाखवलं, म्हटलं घरी आल्यानंतर ते दिल।
गिफ्टच्या बाबतीमध्ये ही खूप मोठी अशी घपलत झाली आहे बरं का, की व्हिडिओ कॉलवरच दाखवलं गेलं गिफ्ट, पण नक्कीच तू देशील तिला आले। नांदेडकरांनी कशा प्रकारे साजरी केली आजची भाऊबीज, म्हणजे तुमचे बहीण भाऊ जर कुठे बाहेर राहत असतील नांदेड सोडून, तर तुम्ही त्यांना डिजिटली विशेष कशा दिल्यात, त्यांना तुम्ही काय पाठवाल आजच्या दिवशी सांगा ना मला 9607007935 डायल करून। सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम बजाते रहो।